माझ्या प्रिय मुलांनो आणि प्रिय मुलींनो, तुम्ही आनापान विद्या शिकलात, चांगल्या प्रकारे समजून घेतलीत काय करायचे असतं. हा जो श्वास आपोआप येत आहे, आपल्या स्वभावानुसार येत आहे, आपोआप जात आहे, आपल्या स्वभावानुसार जात आहे, त्यालाच जाणायचं आहे हेच शिकलात. त्याच्याविषयी खूप जागरूक राहायचं आहे. श्वास आत येत आहे तर आत येत आहे, बाहेर जात आहे तर बाहेर जात आहे, ह्याच्याविषयी जागरूक राहायचं आहे. फक्त एवढंच तर काम आहे, हेच तर करायचं आहे आणि हेच करायला शिकलो आहोत. घरी गेलात की दररोज सकाळ संध्याकाळ जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हे काम करायचं आहे. सकाळी जाग आली, अंथरुणातून उठला की फक्त 10 मिनिटं केलं, आरामात बसायचं, डोळे बंद करायचे, तोंड बंद ठेवायचं आणि सारं लक्ष नाकांच्या दरवाजांवर. श्वास येतोय, जातोय, श्वास येतोय, श्वास जातोय, बस 10 मिनिटं करायचं. यावेळी करू शकला नाही तर आंघोळ वगैरे आटोपल्यावर, नाश्ता केल्यावर, शाळेत जाण्यापूर्वी 10 मिनिटं बसा. तशाच प्रकारे संध्याकाळी शाळेतून आलात, आल्याबरोबर 10 मिनिटं बसलात, खूप ताजतवानं वाटेल, सारा थकवा दूर होईल. आणि त्यावेळी बसायची इच्छा नसेल तर खेळायला गेलात, नंतर जेवण झाल्यावर झोपण्यापूर्वी 10 मिनिटं बसलात. अशाच प्रकारे आरामात बसून, डोळे बंद करून, तोंड बंद करून, श्वास येतोय तर येतोय, जातोय तर जातोय, असं रोज करत राहिलात तर पाहाल की खूप लाभ होतोय. जर काही लाभ होणार नसेल तर ही रोजची कसरत करायची काय गरज? का करायचं? आपला वेळ का वाया घालवायचा? वेळ वाया घालवण्यासाठी नाही आहे, लाभ होणारच, निश्चितच लाभ होणार. काय लाभ होणार? पहिला सर्वात मोठा लाभ हा होईल की तुमची स्मरणशक्ती खूप तीक्ष्ण होईल. जर तुमची स्मरणशक्ती तीक्ष्ण नसेल, कमकुवत असेल, तर अभ्यास कसा करणार? अभ्यासात यश कसं मिळणार? जेव्हा तुमचे शिक्षक तुम्हाला प्रश्न विचारतात किंवा इतर कोणी तुम्हाला प्रश्न विचारतात तेव्हा तुम्हाला आठवत नाही, तुम्ही डोके खाजवता, मला तर आठवत नाही, मग परीक्षेत कसे पास व्हाल आणि पुढे सुद्धा जीवन कसं जगणार? कोणतीच गोष्ट लक्षात राहत नाही ना. तर अनुभव घ्याल की रोजच्या सकाळ संध्याकाळच्या 10-10 मिनिटांच्या आनापानामुळे तुमची स्मरणशक्ती खूप तीक्ष्ण झाली आहे, खूप चांगली झाली आहे. आता तुम्हाला कोणतीही गोष्ट आठवण्यासाठी डोकं खाजवण्याची गरज नाही, लगेचच आठवेल. जो काही अभ्यास केला आहे तो लगेचच आठवेल. ही साधना खूप उपयोगी पडेल. ज्या विद्यार्थ्याची स्मरणशक्ती जितकी अधिक चांगली आहे तितका तो विद्यार्थी अभ्यासात अधिक पुढे जाईल. तर ही विद्या तुम्हाला खूप उपयोगी पडणारी आहे. आणि दुसरा एक महत्त्वाचा फायदा असा होईल की तुमचं मन जे खूप विचलित होत होतं, इकडे तिकडे भटकत होतं, एका ठिकाणी राहतच नव्हतं, ते या विद्येमुळे एका ठिकाणी राहायला लागेल. मग काय होईल? तुमचे शिक्षक एखादी गोष्ट समजावून सांगत आहेत आणि तुमचं सारं लक्ष ते जे सांगत आहेत ते ऐकण्यात आणि समजावून घेण्यात आहे. यापूर्वी ते काही बोलत असतील तेव्हा तुमचं मन कुठेतरी भरकटायचं. कधी एखाद्या खेळाविषयीची आठवण यायची, घरची एखादी गोष्ट आठवायची, तर कधी एखाद्या मित्राची गोष्ट आठवायची, फक्त त्यातच मन भटकायचं. आणि शिक्षक जे काही सांगत असतील त्यांचे शब्द कानावर यायचे पण काही समजायचं मात्र नाही. कसं लक्षात येणार? तुमचं मन जर एका जागेवर टिकून राहत नसेल तर तुम्ही केवळ आवाज ऐकत असता, ते शब्द ऐकू येत नाहीत. आणि शब्दांचे अर्थच समजत नसतील तर अभ्यासात मागे पडाल ना। आता या विद्येमुळे पाहता पाहता मन एवढं जागरूक होईल की शिक्षक काय शिकवत आहेत हे समजून घ्याल। जी गोष्ट ऐकून तुम्ही व्यवस्थित समजून घेतली आहे ती आठवणं अवघड जाणार नाही। जी गोष्ट समजलीच नाही ती कशी काय आठवणार? आणि जरी ते तुम्ही खूप पाठ करत राहिलात, तासनतास पाठ केल्यावर ते शब्द लक्षात राहतील पण त्यांचा अर्थ कळणार नाही। परंतु आता तासनतास पाठ करण्याची गरजच नाही, कारण की ते पूर्ण लक्ष देऊन ऐकल्यामुळे समजलं आहे। त्यामुळे घरी आल्यानंतर एक दोन वेळा वाचलं की बस चांगलं लक्षात राहील। या विद्येमुळे आणखी एक महत्वाचा लाभ होणार आहे। खूप वेळा आमच्याकडे अशा तक्रारी येतात, या मुलानं या मुलीने वर्षभर खूप चांगल्या प्रकारे अभ्यास केला, आपला विषय खूप समजून घेतला आणि काहीही प्रश्न विचारला तर लगेच खूप चांगल्या प्रकारे उत्तर दिलं, म्हणजे तो खूपच हुशार आहे, परीक्षेत नक्की चांगले मार्क मिळवणार। परंतु जेव्हा परीक्षा आली तेव्हा इतका नर्वस झाला, इतका घाबरला की प्रश्नपत्रिकेत काय असेल, मी त्याचं उत्तर देऊ शकेन की नाही, काय होईल, मी तर नापास होईन, अशी भीती निर्माण झाली, म्हणून घाबरला। त्यामुळेच वर्षभर जो अभ्यास केला होता तो वाया गेला। आपण जर त्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे देऊ शकलो नाही तर पास कसे होणार? आणि पास झालो तरी खूप कमी गुणांनी पास होणार। ही विद्या शिकल्यानंतर आता फार मोठा आधार मिळेल। परीक्षेला गेल्यावर प्रश्नपत्रिका उघडण्यापूर्वी फक्त 2 मिनिटं डोळे बंद केले आणि श्वासावर लक्ष दिले। आला श्वास तर आला श्वास, गेला श्वास तर गेला श्वास। 2 मिनिटं पाहिलं तर सगळी भीती दूर होईल, काहीच भय राहणार नाही, मन एकदम शांत होईल आणि प्रश्नपत्रिका उघडल्याबरोबर साऱ्या गोष्टी आठवायला लागतील। उत्तर कसे लिहायचे आहे चांगले आठवेल, खूप चांगल्या प्रकारे आणि त्वरित उत्तर द्याल आणि पास तर व्हालच पण खूप चांगल्या गुणांनी पास व्हाल। जी व्यक्ती जितकी नर्वस असते, घाबरलेली असते, तितकीच ती जीवनात असफल होते। ती व्यक्ती सफल होऊ शकत नाही, नेहमी तिला भीती वाटते की मी हे काम कसं करू, मी हे काम कसं करू शकेन, हे माझ्याकडून कसं होईल, ते माझ्याकडून कसं होईल, तर तिच्यात हीन भावना निर्माण होईल। परंतु ही विद्या शिकल्यामुळे सारी हीन भावना नष्ट होईल, काही निराशा राहणार नाही, काही नर्वसपणा राहणार नाही। खरंच श्वासाचा खूप मोठा आधार आहे। तुम्ही कधी पोहण्याच्या तलावावर पोहण्यासाठी गेलात तर किती भीती वाटते ना, अरे मी बुडणार तर नाही ना, कसं बरं पोहणार, भीतीनं असं व्याकुळ होता, बेचैन होता। आणि तुम्हाला कोणी हवेनी भरलेली ट्यूब दिली, त्याचा आधार घेतलात तर तुम्ही बुडणार नाही, त्याच्या आधारे तुम्ही पोहायला शिकाल। खूप मोठा आधार मिळाला ना पोहण्यासाठी। अगदी अशा प्रकारे आम्हाला श्वासाचा आधार मिळाला आहे। आता आम्ही बुडणार नाही, आम्ही पोहायला शिकलो आहे। आता कसं बुडणार? जेव्हा जीवनात कोणतीही अडचण येईल तेव्हा श्वासाचा आधार घेतलात की खूप बलवान व्हाल, खूप बलवान व्हाल। असेच आयुष्यात कोणताही निर्णय घ्यायचा असेल, कोणतीही अडचण आली असेल, आता काय निर्णय घ्यावा बरे? कमकुवत मनाची व्यक्ती असेल तर घाबरून जाईल, हे करू असे हे केलं तर काही अडचण तर येणार नाही ना, नाही नाही ते केल्यानं काही त्रास तर होणार नाही ना, तर हे करू की ते करू, हे करू का ते करू, त्यामुळे तो काहीच करू शकत नाही। आणि जर केलंच तर चुकीचं काहीतरी करतो। आता हे सर्व होणार नाही, काही समस्या निर्माण झाली आणि वाटलं की ही समस्या खूप कठीण आहे, याच्यावर विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवा, तर समजून उमजून निर्णय घेणं म्हणजे हेच की 2 मिनिटे श्वास पाहिला, श्वास येत आहे जात आहे तर मन शांत होईल. आता योग्य निर्णय घेतला जाईल. जो निर्णय घेतला जाईल अगदी योग्यच निर्णय असेल आणि शीघ्र निर्णय घेतला जाईल. असं द्विधा मनस्थितीत भटकावे लागणार नाही. त्वरित निर्णय घ्या म्हणजे जीवन जगता आलं ना, खूप चांगल्या प्रकारे जगता आलं. मन कमकुवत असेल तर व्यक्ती अनेक प्रकारांनी आपली हानी करून घेते. माहिती आहे की हे जे माझे मित्र आहेत ते चांगले नाहीत, त्यांची वागणूक चांगली नाही आणि त्यांनी जबरदस्ती केली की चल आमच्याबरोबर. त्यांच्याबरोबर जाण्यात नुकसान आहे, त्या चुकीच्या मार्गानं जाऊन आपलंही वर्तन तसंच होणार आहे हे खूप जाणतो. परंतु काय करणार, त्यांचा दबाव आहे आणि आपले मन कमकुवत आहे, काय करणार, आपलंच नुकसान करून घेतो. आता मन खंबीर झालं आहे, आम्ही येणारच नाही. तुम्ही हजार वेळा बोलवा, तुमचा मार्ग वेगळा आमचा मार्ग वेगळा, आम्ही कोणत्याही चुकीच्या मार्गाने जाणार नाही. अरे जरा चव तर घेऊन पहा, यात ब्राऊन शुगर आहे, थोडीशीच आहे, खूप मजा येते. नाही, आम्ही कोणत्याच मादक पदार्थांचं सेवन करणार नाही, वाईट लोकांची संगत करणार नाही. चांगल्या लोकांची संगत करू तर सुखी राहू, आपलं पण भलं आणि इतरांचंही भलं जगणं आलं ना. कोणतंही चांगलं काम करत असताना भीती वाटणार नाही आणि वाईट कामापासून स्वतःला परावृत्त करताना मन कमजोर होणार नाही. परंतु रोज साधना करायला हवी. इथे येऊन ही जी विद्या शिकलात, श्वास येतो आणि श्वास जातो हे नीट जाणून घेतलं ना. एकदा जाणलं ना, आता रोज रोज काय जाणून घ्यायचं. अरे नाही नाही, अशाने लाभ होणार नाही. रोज सकाळ संध्याकाळ श्वास जाणायचा आहे. ही विद्या जीवनात खूप उपयोगी पडेल. रोज रोज साधना केली तर उपयोगी पडेल, साधना केली नाही तर उपयोग नाही. जसं शारीरिक व्यायाम केला नाही तर शरीर बलवान कसं होणार, म्हणून रोज व्यायाम केला पाहिजे. आणखी एक गोष्ट, आपलं शरीर बलवान राहण्यासाठी दिवसातून 2-3 वेळा त्याला आहार देताना, भोजन करताना, म्हणून ते बलवान राहतं. जर शरीराला भोजनच दिलं नाही तर ते दुर्बळ होईल आणि आजारी पडेल. तसंच तुमच्या मनालाही भोजन पाहिजे आणि त्याला तर 10-10 मिनिटांचं. 2 वेळा त्याला भोजन दिलं तर खूप बलवान होईल, चिंता करण्याचं कारणच नाही. परंतु 2 वेळचं भोजन दिलं नाही तर उपाशी मरेल ना, कमजोर होईल ना, रोगी होईल ना. तर हे सोडायचं नाही. रोज सकाळी संध्याकाळी 10-10 मिनिट, मग काही झालं तरी 10-10 मिनिट करायचंच. आता आणखी एक गोष्ट शिकूया. हे जे रोज श्वासाचं येणं जाणं पाहाल, श्वासावर ध्यान कराल, त्याच्यानंतर 2 मिनिटं आणखी एक साधना करायची आहे. ती कोणती साधना आहे, तिला मंगल मैत्रीची साधना म्हणतात. आनापान साधना रोज करता करता, श्वासाला पाहता पाहता तुम्हाला स्वतःला जाणवेल की आता मला आतूनच खूप शांत वाटत आहे. का असे व्हायला लागलं, जेव्हा हे मन खूप अशांत असतं, इकडं तिकडं पळतं, तेव्हा शांती कशी असेल, ते अस्वस्थ राहतं, बिचारं खूप बेचैन असतं. पण आता ते इकडं तिकडं भटकत नाही, आता मन टिकायला लागलं ना. श्वासाला जाणायचं तर श्वासाला जाणायचं, मन टिकलं तर अस्वस्थता नाहीशी होईल. आता तर सुखच सुख, शांतीच शांती. तर वाटेल की या विद्येमुळे मला खूप शांती मिळाली आहे. ती इतरांना सुद्धा मिळायला पाहिजे, सर्वांनाच सुख मिळू. पहा, मी पहिल्यापेक्षा कितीतरी अधिक शांत झालो, सुखी झालो. अशी शांती सर्वांना मिळू, असे सुख सर्वांना मिळू, ही सद्भावना. जेव्हा जेव्हा तुम्ही आपल्या मनात दुर्भावना जागवता, तुम्हाला आत्ता कळणार नाही परंतु जेव्हा तुम्ही पुढची विद्या शिकाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल तुम्ही खूप दुःखी होता. तसे जेव्हा मनात सद्भावना निर्माण होते तेव्हा खूप सुख मिळतं. सारे प्राणी सुखी हो, सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, तर प्रथम माझे मंगल हो, माझे कल्याण हो, मी सुखी हो, साधनेमुळे मी सुखी हो, आणि जे माझ्या जवळचे आहेत माझे आई वडील सुखी होत, माझे शिक्षक सुखी होत, माझे भाऊ बहीण शांत होत, सुखी होत, माझे शाळेतले मित्र सर्वजण सुखी होत, सर्वांचं मंगल हो, माझ्या सर्व शेजाऱ्यांचं मंगल हो, ते सर्वजण सुखी होत, माझ्या देशातल्या सर्वांचं मंगल हो, अरे विश्वातल्या सर्व लोकांचं मंगल हो, इतरांसाठी मंगल कामना हीच मंगल मैत्री. तर ही मंगल मैत्री शिकण्यासाठी आपण थोडा वेळ मंगल मैत्रीचा अभ्यास करूया. जसे जसे मी म्हणेन तसं तसं माझ्या बरोबर म्हणा, मंगल मैत्रीचा अभ्यास होईल. आणि ध्यानाच्या प्रत्येक बैठकीनंतर 2 मिनिटे ही साधना करत राहा. तर आता माझ्या पाठोपाठ म्हणा, माझे मंगल, माझे मंगल, माझे मंगल होय रे. तुझे मंगल, तुझे मंगल, तुझे मंगल होय रे. सर्वांचे मंगल, सर्वांचे मंगल, सर्वांचे मंगल होय रे. जन जन मंगल, जन जन मंगल, जन जन मंगल होय रे. माझे मंगल, माझे मंगल, माझे मंगल होय रे. तुझे मंगल, तुझे मंगल, तुझे मंगल होय रे. सर्वांचे मंगल, सर्वांचे मंगल, सर्वांचे मंगल होय रे. जन जन मंगल, जन जन मंगल, जन जन मंगल होय रे. खूप मंगल हो, खूप कल्याण हो, खूप भलं हो, चांगले जीवन जगण्यात खूप कुशल व्हा, या साधनेत खूप प्रवीण व्हा, खूप सुखशांतीचं जीवन जगा, प्रत्येक क्षेत्रात सफलता मिळो, यश मिळो.